नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यभरात चार घटनांमध्ये 11 जणांना जलसमाधी. यवतमाळ जिल्ह्यातल्या तिघांचा उत्तराखंडात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या विविध पालख्यांचं मराठवाड्यातून मार्गक्रमण. आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ. शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सवाचं आयोजन. आणि राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस. अनेक जिल्ह्यांना खबरदारीच्या सूचना. आता सविस्तर बातम्या. राज्यात काल विविध घटनांमध्ये 11 जण पाण्यात बुडाले. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या पर्यटनस्थळी इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काल रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं पुलावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी जास्त होऊन पूल कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातल्या अशा जुन्या पुलांचं परीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पर्यटनस्थळी विशेषतः सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेमागील कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान राज्यात बुलढाणा, रायगड तसंच जालना जिल्ह्यातही घडलेल्या प्रत्येकी एका घटनेत 7 जण बुडाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूरजवळ विश्वगंगा नदीत बुडाल्यानं 2 महिलांचा मृत्यू झाला तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. एकाच कुटुंबातले हे सर्वजण खामगाव इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दुसरी घटना रायगड जिल्ह्यात माथेरान इथं घडली. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथल्या 10 जणांचा समूह माथेरान इथं पर्यटनासाठी आला होता. यातले 3 जण शार्लोट तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघही बुडाले. पोलीस तसंच नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथकांनी शोध मोहीम राबवली मात्र रात्री उशिरापर्यंत तिघांचाही शोध लागला नव्हता. जालना जिल्ह्यातही 2 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसर प्रदेशात काल हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबियांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होतं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची AAIB अर्थात विमान अपघात तपास विभागामार्फत चौकशी होणार आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव या प्रदेशातल्या सर्व हेलिकॉप्टर सेवा 2 दिवस स्थगित करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांचे DNA 250 नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 62 मृतदेहांचे DNA नमुने जुळले असून आतापर्यंत 35 मृतदेह कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेत निधन झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा DNA नमुना जुळला असून त्यांच्या पार्थिव देहावर आज राजकोट इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातल्या 3 निवासी शाळांमधले 120 विद्यार्थी बंगळुरू इथल्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रोला भेट देण्यासाठी काल विमानानं रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. एसटी बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एसटी महामंडळ एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षण संस्थांमधून वितरित केले जाणार आहेत. सर्व शाळा महाविद्यालयांनी आपल्या संस्थेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी अशी सूचना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शिक्षण संस्थांना केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या विविध पालख्या मराठवाड्यातून मार्गक्रमण करत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथली संत श्री मुक्ताबाईंची पालखी काल जालना जिल्ह्यात दाखल झाली. वाघरुळ जहागीर इथं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या झिरो फाटा इथं आगमन झालं. हजारो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत श्री नामदेव महाराजांची पालख्या सोहळ्याचं आज प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यात 1000 अधिक वारकरी सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथल्या गुंडा महाराज संस्थांची दिंडी काल रवाना झाली. या सोहळ्याला सुमारे 230 वर्षांची परंपरा आहे. आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्याच्या उद्देशानं अनेक शाळांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे.
लातूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करताना पहिलीतल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट आणि सॉक्स वितरित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्याचा विशेष उपक्रमही शाळांमधून राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध मान्यवर भेटी देणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बीड तालुक्यातल्या कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या मुलांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जालना जिल्ह्यात शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि मुलांची उपस्थिती वाढवण्याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचं औक्षण करून तसंच फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले डॉ विवेक चर्जन यांनी दिलेली पश्चिमोत्तानासन विषयीची माहिती जाणून घेऊया.
या आसनामध्ये शरीराची पश्चिम बाजू म्हणजे पाठीमागची बाजू तीव्रतेने ताणली जाते म्हणून या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी बैठक स्थितीमध्ये पाय समोर लांबून बसावे, दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडावेत आणि समोर झुकून पाठीचा कणा ताट ठेवून श्वास सोडत कपाळ गुडघ्यांना टेकवावे. या आसनामुळे कमरेच्या सांध्यांची लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते, स्वादुपिंडाचे कार्य सुधारून मधुमेह कमी होण्यास मदत होते. शिवाय किडनी देखील सुदृढ होतात. ज्यांना कमरेच्या मणक्यात स्लिप डिस्क, हर्निया वगैरे आजार आहेत तसेच सायटिकामुळे पायामध्ये वेदना आहेत त्यांनी हे आसन मुळीच करू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळात भारतानं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा एक नवीन आदर्श उभा केल्याचं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार संजय केनेकर यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. देशाच्या विकासाचं श्रेय भारतीयांना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. राक्षस भुवन इथं केलेल्या कारवाईत 17,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं काल सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यावेळी उपस्थित होते. राज्यात 22 जुलै रोजी शुद्ध देशी गाय संवर्धन दिन साजरा केला जाणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात अधिसूचना जारी केली. यानिमित्त चर्चासत्र, प्रशिक्षण शिबिर, प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्यात विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यासह कोकणात जोरदार पाऊस सुरू असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिक शहरात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस पडला. मध्यवर्ती भागामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. छत्रपती संभाजीनगर परिसरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आज रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यभरात 4 घटनांमध्ये 11 जणांना जलसमाधी. यवतमाळ जिल्ह्यातल्या 3 जणांचा उत्तराखंडात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या विविध पालख्यांचं मराठवाड्यातून मार्गक्रमण. आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ. शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सवाचं आयोजन. आणि राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस. अनेक जिल्ह्यांना खबरदारीच्या सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.